नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. भारत देश आयज आपलो 76वो प्रजासत्ताक दीस मनयता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लीतल्या कर्तव्य मार्गावेल्यान प्रजासत्ताक दीस मनयतना राष्ट्राचे फुडारपण करतल्यो. प्रजासत्ताक दिसाची परेड आयज सकाळी 10:30 सुरू जातली आणि सुमार 90 मिनटां चलतली. 47 विमानांनी फ्लायपास्ट करून ही कार्यावळ सोपतली. मजगती गोयचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई आणि मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी लोकांक प्रजासत्ताक दिसाची परबी भेटयल्या. आयची प्रजासत्ताक दिसाची राज्य पावड्यावेली कार्यावळ सकाळी 8:15 ताळगाव हांगा गोय विद्यापीठ मैदानार जातली. नीती आयोगाच्या अर्थिक स्थिरताय निर्देशांकात गोय 3र्या सुवातेर आसा अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. नीती आयोगान हालीच जाहीर केल्ल्या अहवाला प्रमाण गोयची अर्थिक भलायकी बरी आसा. आयोगान पहिलेच खेपे राज्याचो अर्थिक स्थिरताय निर्देशांक जाहीर केला. हे क्रमवारीत गोय 53.6 गुणांसयत 3र्या सुवातेर आसा. पहिल्या क्रमांकाचेर ओडिशा 67.8 गुण आणि दुसरे सुवातेर 56.2 गुण आसा. हो निर्देशांक 2014-15 ते 2022-23 ह्या अर्थिक वर्षाच्या महालेखा परीक्षण अहवालाचेर आधारून तयार केला. गोयच्या खेळगड्यांक गोय सरकार सदांच उर्बा दिता. मात ह्या खेळगड्यांनी तांच्या खेळांतल्यान स्वतःचे तशेंच गोयचे नाव काडप गरजेचे आसा अशें खेळा मंत्री गोविंद गावडे हांणी म्हळां. खेळा खात्यान वशिलेबाजी न्हय तर प्रशिक्षित कुशळ प्रशिक्षकांचीच निवड जातली अशें मंत्र्यांनी ह्या वेळार म्हळां. 28 जानेवारी ते 10 फेब्रुवारी ह्या काळात उत्तराखंड हांगा जावपी 38व्या राष्ट्रीय खेळा सर्तीत गोयचे 29 खेळगडी वांटेकार जातले. ह्या खेळगड्यांक किट वाटपाचे तशेंच तांकां गोंया सावन उत्तराखंड वचपाक समारोप दिवपाची कार्यावळ पणजेंत जाली. त्या वेळार मंत्री गोविंद गावडे उलयताले. गोयच्या पर्यटन मळाक घटमूट करपा खातीर ह्या केंद्रीय अर्थसंकल्पा कडल्यान अपेक्षा आसात. खासा करून रस्तो आणि विमानतळांचेर बरी साधन सुविधा तशेंच आनीक बरी जोडणी आसप गरजेचे आसा अशें मत ट्रॅव्हल अँड ट्युरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष कबीर सुखीजा हांणी व्यक्त केला. कोविडा उपरांत आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे गोयात येवपाचे प्रमाण देंवला हाचे खातीर सरकारान गांभीर्यान लक्ष घालप गरजेचे आसा आणि हे सगळे करपाक राज्य सरकाराच्या पर्यटन खात्याक लागपी निधीची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात आसची अशी प्रतिक्रिया सुखीजा हांणी उक्तायल्या. केंद्रीय अर्थसंकल्पातल्यान आयटी मळाक उर्बा दिवपाक निधीची तरतूद आसप महत्वाचे आसा. भलायकी पर्यटन हॉटेल वेवसाय ह्या सगळ्या मळाक डिजिटल मळाचो तेको लागता. ताका लागून सरकारान आयटी बेस्ड कंपनी स्टार्टअप्स हांकां उर्बा दिवपाक जाय. ह्या मळार लागपी मनीसबळ तयार करपाच्या दिकेन काम जावपाक जाय अशी प्रतिक्रिया आसोचेम संघटनेचे आयटी विभागाचे अध्यक्ष मांगेरीश सालेलकार हांणी उक्तायल्या. कोंकणी भाशा मंडळ राजभाशा संचालनालय गोंय युवा जैतिवंत दिवचल आणि नारायण झाटये कॉलेज दिवचल हांच्या जोड पालवान 2 दीस चलपी युवा महोत्सवाचे काल उक्तावण झाले. आदर्श समाज घडोवपा खातीर तरणाट्यांची युवा शक्त महत्वाची असता. सकारात्मक काम करून तरणाट्यांनी राष्ट्र निर्माणेत महत्वाची भूमिका निभोवपाक जाय. आयज सांजे वेळा युवा महोत्सवाची सांगता जातली. सांस्कृतिक पर्यटन नेटान चालीक लागत जाल्यार गोंय राज्य पर्यटन मळार आनीक नेटान मुखार व्हरतले अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी सांगलां. कला आनी संस्कृती संचालनालयान घडोवन हाडिल्ल्या 2 दिसांच्या जागोर महोत्सवाच्या समारोप सुवाळ्यात ते उलयताले. गाळवाडा प्रियोळ हांगा काल सांजे ह्या महोत्सवाचो समारोप जालो. ह्या समारोप सुवाळ्यात पर्यटन मंत्री रोहन खंवटे मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले. कला संस्कृती संवर्धनाची जापसालदारकी आतां तरणाट्यांनी भुजार घेतल्या अशें सांगून जागोर महोत्सव आतां चड नेटान मुखार वतलो असो हावेस खंवटे हांणी उक्तायला. महोत्सवाचे कार्याध्यक्ष तशेंच कला आनी संस्कृताय मंत्री गोविंद गावडे हांचे ह्या वेळार उलोवप जाले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आंतोन वाज, जीत आरोलकार, जिल्हो पंचायत वांगडी श्रमेश भोसले, थळाव्या पंचायतींचे सरपंच आणि पंच वांगडी तशेंच महोत्सवाचे जाळवणदार हेमू गावडे आणि राजेंद्र गावडे 12व्या जागोर महोत्सवाच्या समारोप सुवाळ्यात माचयेर हजर आशिल्ले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.